नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आज महान स्वातंत्र्य सैनीक भगतसिंग, राजगुरू आनी सुखदेव हांच्या हौतात्म्य दिसा निमतान देश तांकां आर्गां ओंपता. 1931 वर्सा ह्याच दिसा ब्रिटीश साम्राज्या आड केल्ल्या क्रांतिकारी कारवायां खातीर ब्रिटीश शासकांनी तांकां लाहोरांत फाशी दिली. ह्या भूमिपुत्रांनी राष्ट्रा खातीर दिल्ल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ शहीद भगतसिंग हांच्या मूळ गांव खटकर कलान हांगा राज्यस्तरीय कार्यक्रमाचें आयोजन केलें. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि हेर फुडाऱ्यांनी या महान स्वातंत्र्य सैनिकांक आदरांजली ओपली. लोकसभा आणि राज्यसभेनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हांका आदरांजली ओपली. राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी म्हळे की तांचे हौतात्म्य हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातली फक्त एक घडणूक नसली, तर तो एक असो निर्णायक खीण असलो जाणे राष्ट्राची सदसद विवेकबुद्धी जागृत केली आणि वसाहतवादी राजवटी आड एकजुटीन उभे रावपाक लाखांनी लोकांक प्रेरणा दिली.
The most valiant sons of Mother India, Sardar Bhagat Singh Ji, Rajguru Ji and Sukhdev Ji, who laid down their lives on this day in 1931 in the prime of their youth. Their unparalleled courage, indomitable spirit and supreme sacrifice remain a shining chapter in our nation's struggle for freedom and continue to evoke deep respect and gratitude from every citizen of India.
आदरांजली व्यक्त करताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळे की त्यांच्या शौर्याची अमरकथा देशातल्या तरणाट्यांक आणि पुऱ्या राष्ट्राक प्रेरणा दिता. आसाम, केरळ आणि पुदुचेरी हांगच्या विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाची प्रक्रिया आज सोपली. उमेदवारी अर्जाची छाननी फाल्यां करतले. उमेदवार ब्रेस्तारा मेरेन आपली नावां फाटीं घेवपाक शकतात. ह्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशात फुडल्या म्हयन्याच्या 9 तारखेक एकाच टप्प्यात मतदान जातलें. उमेदवारी अर्ज दाखल करपाची प्रक्रिया दनपारां 3 बंद जाली. अपर आसामात आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गौरव गोगोई आयज जोरहाट मधल्यान आपले उमेदवारी अर्ज दाखल करतले. काँग्रेसची आणखी एक उमेदवार मीरा बोरठाकूर दिसपुरातल्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल केले, तर एजीपीचे अध्यक्ष अतुल बोरा गुलाघाटातल्यान आणि भाजपाचे उमेदवार जयंत मल्ला बरुवा नलबाडीमधल्यान वेंचणूक लढयतले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत केरळा खातीर सुमार 312 कोटी रुपया मंजूर केल्यात, पूण राज्य सरकारान ह्या निधीचो वापर करूंक ना असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वरावेळार पुरवणी प्रश्नाक जाब दितना ती उलयताली.
केरळा गव्हर्नमेंट हॅज नॉट इवन ड्रॉन द अमाऊंट. सो फॉर इन्स्टन्स, अमाऊंट अप्रूव्ड इज 311.95 फॉर द नॅशनल डिझास्टर मिटिगेशन फंड. दॅट इन्क्लूड स्पेसिफिकली 72 crores फॉर रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट इन द लँडस्लाईड अफेक्टेड टेरिटरीज ऑफ वायनाड. 17.73 crore इज अप्रूव्ड अंडर द फॉरेस्ट फायर मिटिगेशन प्रोग्राम अँड 222.22 crore हॅज बीन अप्रूव्ड अंडर द अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट प्रोग्राम फेज 2.
एमएसएमईच्या प्रवाहात बदल हाडप आणि गुंतवणुकीविषयी उलयताना त्यांनी सांगले,
The proposed amendment will only attract more investments into IFSCA. Corporate governance is going to be facilitated. Electronic VC meetings will in fact increase shareholders to participate better. The buyback provisions are also being relaxed, of course with safeguards, so that only for selected class of companies it will be benefiting. The provisions for small companies. Proposed amendments are a step forward towards easing companies' burdens and will help formalize and greater formalization of MSMEs.
जल जीवन मिशन अंतर्गत 16 कोटी परस अधिक घरांक नळाच्या उदकाची सोय उपलब्ध करून दिल्या असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगला. नवी दिल्लीत जागतिक जलदिन संमेलन 2026 उक्तावण सत्रात उलयताना त्यांनी मुखार म्हळे की हे संमेलन जलसंधारण आणि शाश्वत जल व्यवस्थापनाचेर सूचना दिवपाक आणि विचारांची देवाणघेवाण करपाक एक माची म्हणून काम करतले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आयज राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक राजकारणी डॉ राम मनोहर लोहिया हांच्या जयंती निमतान तांकां आदरांजली ओपली. लोकशाय, सामाजिक न्याय आणि वंचितांचे सशक्तीकरण ह्याच्याविषयी डॉ लोहियाच्या विचारांनी देशाच्या भौशिक जिणेचेर एक चिरस्थायी छाप घाल्या. डॉ लोहिया हे एक महान स्वातंत्र्य सेनानी, दूरदृष्टी आशिले विचारवंत आणि सामाजिक न्यायाचे खंबीर पुरस्कर्ते आशिले असे ताणी म्हणा. आज जगभरात जागतिक हवामान दिस मनयतात. या वर्षाची संकल्पना असा, आजचे निरीक्षण, फाल्याचे संरक्षण. 1950 वर्सा 23 मार्चाक जागतिक हवामान संघटनेची स्थापना करपी कबलातीच्या स्मरणार्थ हो दीस दर वर्सा मनयतात. अरुणाचलाची पॅरा एथलेटीक किपा मोरोन ओडिशाच्या भुवनेश्वरात जाल्ल्या 24व्या राष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशीप 2026 बायलांच्या भालाफेक F12 प्रकारात भांगरा पदक पटकायला. दर्यादेग आंध्र प्रदेश उदेंत राजस्थान हिमाचल प्रदेश आनी हेर कांय वाठारांनी आयज विजांच्या कडकडाटासयत वादळी पावसाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. तशेंच कोकण आनी गोंयांतूय ह्या दिसांतल्यान उश्ण आनी दमट हवामानाचो अदमास दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.